साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या खोडकर आणि हूळ अशा मुलाचं व्यक्तित्व उमलून त्याचं अष्टदल कमल झालं म्हणजे ते कसं दिसेल हे आज आपण बाबा आमटे यांच्या रूपानं इथं बघत आहोत. हा मुलगा हूड होता, उन्हाळ होता, खोडकर होता, पण अशाच मुलांची व्यक्तित्व पुढं अलौकिक होत असतात. बाबा आमटे हा एक स्वयंभू थोर पुरुष आहे, कुणीही घडवलेला नाही, आपोआपच घडलेला, जणू काही एक नैसर्गिक घटनाच असावी तसा. या हिऱ्याला कुणी पैलू पाडले नाहीत, पण मूळचं रत्नच स्वतःच्या अंगच्या तेजानं आणि कांतीनं तळपत असलेलं आपण बघतो. मित्रांनो, जिथं जिथं संकट असेल त्या ठिकाणी धावून जाव हा याचा स्वभाव आहे, छंद आहे, नाद आहे. आणि मी तर असं म्हणतो की हे याचं व्यसन आहे. त्या व्यसनाची एक धुंदी, एक मस्ती या माणसाला असते. याची सोबती की इंदू साधनाताई हिचीही आवड अशी मूलखा वेगळीच. ती याच्यावर भाळली. याचं सगळं जीवन एक परिकथा आहे. एका अद्भुत रणांगणातील पराक्रमाचा एक पोवाडाच आहे. हा माणूस स्वप्न जगतो. आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात थैली काही कुणाला अर्पण केली नाही. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या टिळक स्वराज्य फंडापासून आतापर्यंतच्या फंडांचा मला असा अनुभव आहे की हे विष कोणाला काही पचत नाही. पण हा माणूस त्या बाबतीत शिवाचाच अवतार आहे. याला हे विष पचवण्याची शक्ती आहे. आणखी एका बाबतीत शिवाच्या विभूतीशी याचं बरं साम्य आहे. जे ओंगळ असतील, ज्यांची आपणाला किळस येईल, अशा सगळ्या माणसातून यानं सजीव आणि आशा ज्यांना वाटेल अशी तेजस्वी माणसं निर्माण केली. हाही याचा एक छंदच आहे. एक नवीन जगच निर्माण केलं. स्मशानात यानं जीवनाची बीज पेरली. जिथं अंधार होता तिथं आलोक घेऊन गेला. जिथं निराशा होती तिथं आशा जागृत केली. असं हे मुलखा वेगळं आगळं जीवन बाबा आमटे याचं आहे. आणि ही साधना त्याचा विसावा आहे, त्याचा आसरा आहे. या दोघांची ही जोड गोळी अशीच अभेद्य आणि अखंड राहो अशी आजच्या या मंगल प्रसंगी आपण देवाजवळ सगळे मिळून प्रार्थना करूया. हीच माझी प्रार्थना आहे, हाच आशीर्वाद आहे.
साधना महापौर जी, पूज्य दादा, अण्णा भाई, माझे मित्र बापू प्रकाश भाई, तथा माझ्या कार्यकर्त्यांनो, नागरिकांनो, माझ्या बालगोपाळांनो, चिरंजीव धरती तिचा अभय हस्त माझ्या माथ्यावर असल्यामुळं मला कशाचीच काळजी वाटत नाही. हे सर्व दुःख पाठीशी घेऊन मी इथे उपस्थित झालो. माझ्या यात्रा हा सोहळा पाहून धन्य झाला. ही जी धरती आहे, दोन चार दिवसाची असेल नसेल अनामिक मातेनं रस्त्याकाठी टाकून दिलेली. या चिमुकल्या जीवनाची रस्त्याकाठच्या मखमली धुळीनं चौकशी करावी. जिच्या ओठाला मातेचं स्तन्य कधी लागलंच नाही अशी ही धरती आज तुमच्या आमच्या पुढं तिला आठवणार नाही मोठा झाल्यावर हा सोहळा. परंतु अशा असंख्य अनामिक धरतीसाठी या लहान बालगोपाळांनी बालगोपिकांनी हे एक दिवसाचा आपला उपवास करून पैसे वाचवून आज ही जी गुरुजींची जयंती साजरी करण्याचा संकल्प सोडला. मला वाटते अशा तऱ्हेची जयंती माझ्या जीवनात मी अजून तरी कुणाही महामानवाची साजरी केलेली मी पाहिली नाही. मित्रांनो, कृपा करून टाळा नका वगैरे. कुठेतरी मला आज अदृश्य हजेरी गुरुजींची दिसते आहे. तो 81 वर्षाचा म्हातारा कुठेतरी बसून त्याने करुणेचे अश्रू ढाळले, त्याने दुःखाचे अश्रू ढाळले, आता तो आनंदाचा अश्रू ढाळत कुठेतरी बसलेला आहे. त्याचं इनव्हिजिबल प्रेझेन्स मला कुठेतरी दिसत आहे. मित्रांनो, या महामानवाचं वर्णनच करायचं झालं, प्रथम मी इंग्रजीत सांगतो, दिस सोल ऑफ फायर इन अ शेड ऑफ इट पर्ल. या मोत्याच्या शिंपल्यातला हा अग्नीचा आत्मा तू कुठे बसलायस रे गुरु? तू असं हे दृश्य जर पाहिलं असतस तर तू चिरविसावा घेण्यासाठी जगाला दॅट मोस्ट इलोक्वेंट हँड विच विच फेअरवेल टू द वर्ल्ड असा या बोलक्या हातानं जगाचा निरोप घेतला. तो हात त्या हाताची अंगुली माझ्या जीवनाला इशारा करीताय तू हे काम करीत. आणि असा इशारा मिळाल्यावर हे समाजाचे सहस्र बाहू, हे वरदंड बाहू, हे प्रभूचे हजार हात या कामाला उचलून घेते झाले. मित्रांनो, या शतकाचं वर्णनच करायचं झालं असं म्हणतात दिस इज अ सेंचुरी ऑफ स्टुपर. हे ग्लानीचे शतक आहे. साऱ्या जगातली वर्तमानपत्र सकाळी उठून धुंडून काढली तर सर्वत्र ग्लानी पसरली दिसेल, हिंसा पसरली दिसेल. आणि एक समानता जगात आढळेल, इक्वालिटी ऑफ कन्फ्युजन, गोंधळाची समानता या साऱ्या जगात आपल्याला दिसते. अशा याच्यात या बालगोपाळांनी माझ्या मित्रांनी आनंदवनाच्या प्रकाशभाईंनी संकल्प सोडला, कथामालेनी संकल्प सोडला आणि तो आनंदवनात सोडला. संकल्प आणि सिद्धी यातलं अंतर तळमळीच्या कैचीनी जितके मंत्री ती रिबन कात्रीने कापतात त्यापेक्षा जास्त सहजगत्या कापल्या गेलं असा साक्षात्कार तुम्ही सर्वांनी या डोळ्यांनी पाहिला. आणि चिरंजीव धरतीला जिचं नातं फक्त मातेशी नाळ कापण्या इतकं जडलं होत, अशा असंख्य धरतींना एक नवं जीवन मिळणार. असा अनाथाश्रम या जगात आणि या देशात पुष्कळ आहे, त्यांना अनाथ का म्हणावं? गुरुजींनी म्हटलं, तुम्ही आम्ही सारे त्या महामानवाची मुलं आहोत, म्हणजे तुम्ही आम्ही बंधू आहोत, परमेश्वर अजून मिळला नाही, निश्चयनी मारण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं की मेरी मज मी प्रेग्नंट अगेन. परमेश्वर जर मेला असता तर ही माणुसकी अशी जागी या हृदयात झाली नसते. ही कुणी जागी केली? ज्याला इंग्रजीत मी लिहिलं एका ठिकाणी साने गुरुजी बद्दल, दॅट ग्रेट मदर ऑफ मॅन. मला मराठीत सांगणं दुःख होत आहे, इंग्रजी धड येत नाही, मराठी येत नाही. तो महामानव ज्यांनी कॉल ऑफ कंपॅशन दिला, करुणेचा टहो फोडून ज्या शतकावर ग्लानी आली होती ती ग्लानी दूर सारली, त्याचा तो चिरमौनाचा बुलंद आवाज या वास्तूच्या याच्यातून माझ्या कानावर ऐकू येत आहे. दॅट व्हॉइस ऑफ सायलेन्स इज मोर इलोक्वेंट दॅन द टेस्टामेंट टू मी. मित्रांनो, गुरुजींना एकदा ओझरचं कुठून तरी पाठीमागून पाहिलं होतं. आराम लॉज नावाचा बेचाळीसच्या वेळेला कुठेतरी पुण्याला होता, अण्णासाहेब माझ्याबरोबर होते, पाठमोरी मूर्ती पाहिली आयुष्यात कधी. हे गुरुजी म्हणून असा परिचय माझा झाला नव्हता कधी. त्यांचे हात बोलताना पाहिले, खाली मान पाहिली टाकलेली, त्या हातावर काय दिसलं मी सांगू. ख्रिस्ताला आज 12 वाजता रात्री ख्रिस्ताचा जन्म साजरा होईल. आय सॉ द इम्प्रिंट ऑफ दोज नेल्स ऑन हिज पाम. ख्रिस्ताला खेळ ठोकल्या गेले, त्याची खून मात्र सारेजींच्या हातावर मी पाहिले. मित्रांनो, अशी ही जयंती पाहिली असती, अशा तऱ्हेचा उत्साह पाहिला असता, तर त्या गर्भवतीचा मृत्यू या समाजानं घडवून आणला नसत. हे माझं भाषण नव्हे, माझं हे रुद्गत तुमच्यापुढे मी मांडतोय. आणि एक कथा सांगून अतिशय लहानशी मी तुमचा निरोप घेणार आहे. खूप बोलायची इच्छा होती, संवाद साधण्याची इच्छा होती, इतके कष्ट तुम्ही केलेत, तुम्ही दुःखाशी नातं जोडलं. हे वेदनेशी नातं जो जोडतो तो परमेश्वराला प्रिय असतो, हे गुरुजींनीच तुम्हाला आम्हाला सांगितलंय. कथा सत्य आहे, काल्पनिक नाही, कथा कादंबऱ्यातली नाही. या युगाला असं म्हणतात डॉक्टर लोक, दिस इज अ एरा ऑफ स्पेअर पार्ट सर्जरी. जसे स्पेअर पार्टची दुकान असतात मोटरच्या, ऑटोमोबाईलच्या वगैरे, तसं किडनी ग्राफ्ट, हार्ट ग्राफ्ट, स्किन ग्राफ्ट, सर्व तऱ्हेचे, इव्हन नेत्रदान करून डोळे सुद्धा आपल्या प्रेताचे काढून 2 तासाच्या आत इतरांना दृष्टीसुख देता येतात. माझे मित्र इथे आनंदाचे बसले आहेत, भाई देशपांडे, पीएल देशपांडे, पुल देशपांडे ज्याला आपण ओळखतो. मी दवाखान्यात आजारी तोफा एका गंभीर आजारानं डॉक्टर गिंड्यांच्या जवळ घाईघाई सुनीतीताई आणखी भाई आलेत. म्हणजे भाई काय घाईत कसे काय आलेत, पुन्हा कुठलाच कसा खुर्चीवरून, त्यांना आठवतो की नाही मला माहित नाही. त्यांना नाही, मी त्या पिढीत गेलो होतो ना, आम्ही डोळे देऊन आलो, विचारायला चष्म्याचा नंबर विसरलो म्हणून सांगायला. ज्याला डोळे दिसतील त्यावेळेला हा चष्म्याचा नंबर आहे, इतक्या सहज गती. डोळे दिल्यानंतर लिहिल्यानंतर फक्त आपली किडनी सोडून तुम्हा आम्हाला सर्व काही आपल्या या मेलेल्या शरीराचं दान करता येतं, किडनी मात्र मेल्यानंतर काही उपयोगाची. अशा या युगामध्ये असा हा अंधाराचा एक राजपुत्र प्रिन्स ऑफ डार्कनेस 2 वर्षात्यानंतर प्रकाशाच्या किरणानं ज्याच्या डोळ्याची पूस कधी पुरवाळलीच नाही असा हा अंधकाराचा राजकुमार, त्याला आधुनिक डॉक्टरने दिलासा दिला की या डोळ्यांमध्ये जर असे डोळे जर कुणी आणून दिले तर आम्ही याला दृष्टीसूप देऊ शकू, कॉर्नियल ग्राफ्टिंग करू त्याला म्हणतात. अशा या मुलाच्या डोळ्याला मेलेल्या मृताचे मृत माणसाचे मुलाचे डोळे बसविण्यात आले. त्यांनी पहिल्यांदा जग पाहिलं, आपली आई गोरी आहे का, तिच्या गालाला खळी पडते का, आपला लहान भाऊ कसा आहे, आपली बहीण कशी आहे, सूर्योदय म्हणजे काय, सूर्यास्त म्हणजे काय, आंब्याचं मोहराला आलेलं झाड कसं दिसतं, आकाशात इंद्रुचे सात रंग कसे, ती कमान कशी असते, ही सगळं पाहिली आणि परमेश्वराला दुवा दिला. मोठा झाला, 18-20 वर्षाचा झाला आणि तो म्हणतो, ताहो फोडून म्हणतो, अरे रे या मायात आधीच बसताना रस्त्यावर तिला फडकडताना मी पेपरमध्ये वाचलं, तिथे हिमालयाच्या कृषीमध्ये आदिवासींनी गैर आदिवासींना निर्वंश केलेलं पाहिलं, ओरिसामधल्या मारवाड्यांना निर्वंश करण्यासाठी चंग बांधलेले वेडे माथे फिरून तरुण पाहिले, मुरादाबादला आहे रॅबिड कम्युनिझम पाहिला. अरे इतकंच नव्हे तर पोलिसांच्या हातून पायातला काटा जसा सुईनी काढावा तसे बुबळ दावणाने आणि स्पोकनी काढावेत असा हे पाहिलं. आणि तो काय म्हणाला माझ्याशी, मला काय म्हणाला, बाबा जेव्हा कॉर्नियल ग्राफ्टिंग डॉक्टरांनी केलं, जेव्हा नेत्रदान मला मिळालं, जेव्हा पहिला वृषक काल मी पाहिला, पहिला सूर्योदय पाहिला, त्यावेळेला जग किती सुंदर वाटलं. आज असं वाटतंय कि तो ज्या दिवशी मला डोळे मिळाले त्या दिवशी मी असं लिहून ठेवलं, आय हॅव बिकम टुडे द एंजल ऑफ लाईट, वन्स आय वॉज प्रिन्स ऑफ डार्कनेस. हे सारं जगातलं दुःख पाहिल्यानंतर या देशातली ही विषमता, दारिद्र्य, लाचारी, हा स्लम्स मधला झोपडपट्टीतला एखाद्या ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल आयलंड ऑफ नॉईज, आयलंड ऑफ आयसोलेशन, असं हे सारं पाहिल्यानंतर, या मुंबई शहरावरची कर्करोगाची ही कुरूपता पाहिल्यानंतर तो असं म्हणाला, आय प्रेफर टू बी प्रिन्स ऑफ डार्कनेस रादर दॅन एंजल ऑफ लाईट. जय हिंद.
पु ल देशपांडे यांचा
माझ्या बालमित्रांनो, मी आज फक्त तुमच्याशी बोलणार आहे. इथे जी मोठी माणसं बसलेली आहेत त्यांनी माझं भाषण ऐकलं नाही तरी माझी काही हरकत नाही. याचं कारण असं आहे की नेहमी मला निवडलेला लोक बोलत आहे त्यावेळेला कदाचित माझ्या केसाकडे बघून, वयाकडे बघून कोण जाणे, पण असं सांगतात की मुलांना आशीर्वाद द्यायला या. आणि मीही मोठ्या गंभीरपणाने हो मी आज मुलांना आशीर्वाद देणार आहे वगैरे जातो. पण तुम्ही आज जो पराक्रम केला तो पाहिल्यानंतर मी आज तुमच्यापुढे तुम्हाला आशीर्वाद द्यायला उभा राहिलेला नसून तुम्हाला नमस्कार करायला उभा राहिले. तुम्ही एवढं प्रचंड कार्य केलेलं आहे की ते किती प्रचंड आहे हे कळायला तुम्हाला एखादा बाबा आमट्यांचंच हृदय घेऊन यावं लागेल, एखादा साने गुरुजीच असावं लागेल, एखादा दादा धर्माधिकारीच असावं लागेल, त्याचवेळी तुम्हाला कळेल. आज तुम्ही अगदी अजाणतेपणाने ते काम केलेलं आहे, सहज केलेलं आहे. आणि बाल्याचं आणि निष्पापतेचं पहिलं लक्षण हेच आहे, मोठ्यातलं मोठं कार्य ते सहज रीतीने करत असतात त्यालाच बाल्य म्हणायचं. इथे जमलेल्या मोठ्या माणसांपैकी कोणी 5, 10, 11 वगैरे रुपये दिले असतील त्यांना सतत वाटत असेल आम्हीही दिलेले आहे. पण तुमच्या ते लक्षात सुद्धा नाही आहे की तुम्ही हे दिलेले आहेत, इतक्या तुम्ही आनंदात एकाच आहात की आज बाबा आमटे आम्हाला पाहायला मिळाले. पुल देशपांडे मिळाले म्हणून आहात की नाही मला माहिती नाही, पण बाबा आमटे पाहायला मिळाले, साधनाचाही पाहायला मिळाला, म्हणून तुम्ही निश्चित आनंदात आहात. तुम्ही फार थोर कार्य केले, फार मोठं काम केलेलं आहे. हे तुमच्या तोंडासमोर सांगायची मला काही आवश्यकता नाही. मी तुमचा शिक्षक नसल्यामुळे वर्गात तुमच्या समोर सामना होण्याचाही मला काही हे नाही, योग नाही. मी मनापासून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला माणसाला आपल्यापेक्षा कोणीतरी गरजू आहे, कोणाला तरी आपल्या प्रेमाची आवश्यकता आहे, कोणाला तरी आपल्या मदतीची आवश्यकता आहे याची जाणीव ज्या वेळेला माणसाला होते त्याच वेळेला तो माणूस खऱ्या अर्थाने माणूस होतो, त्याच वेळेला तो माणूस खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होतो. आणि तुमच्या नकळत तुम्ही इतके सुसंस्कृत झालेले आहात की यापुढे तुम्ही 5 वर्ष अभ्यास जरी केला नाही तरी काही होणार नाहीये, कारण तुमच्याकडून सगळं हिरावून घेतलं जाईल पण तुमची सुसंस्कृतता कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. आणि या जगामध्ये आज जर सगळ्यात कसली महत्वाची आवश्यकता असेल तर एवढ्याशा सुसंस्कृततेची आवश्यकता. बाबा म्हणाले की हल्ली स्पेअर पार्टचे दिवस आहेत, आहेतच. कोणी डोळे देऊ शकतो, कोणी कान देऊ शकतो, कोणी हात देऊ शकतो, सगळं देऊ शकतो. खुशीने लिहिलेलं असतं, मी सुद्धा लिहिलंय की मी मेल्यानंतर माझे डोळे घेऊन जाईल, माझं काय बघायचंच कुठे आहे, काही बघण्यासारखं असं पण कोणाला देणार नाही मी माझे डोळे. पण त्यातून दिसणार नाही हे ठरल्यानंतर डोळे दिले म्हणून काय बघत. मी त्यात हे लिहिलं लिहायला विसरलो, तेच मी बाबांना सांगितलं अहो मी तो चष्माही त्याच्याबरोबर घेऊन जा असं लिहायला विसरलो. त्या डॉक्टर म्हणाले तुमच्या चष्म्याची काही गरज नाही. बर, तर त्याच्याबद्दल मला वाटणार एक गोष्ट आपण देत नाही, एवढीशी गोष्ट आहे ती एवढीही आहे की आपलं मन काही आपण दुसऱ्या कोणाला द्यायला तयार, त्याचं काही ग्राफ्टिंग करता येत नाही. ते करणारे जे होते हे मन कोणाला कसं द्यावं, दुसऱ्याचं मन कसं फुलवावं, त्याला हात हेच आपलं जीवन अधिक आनंदी आहे असं कसं वाटायला लावलं लावावं, ही सांगणारी जी थोर माणसं होती त्या 3 थोर माणसांचा जन्मदिन आज उद्या आणि परवा आहे. काय योगायोग आपण ज्यांना करुणा सागर म्हणावं अशा साने गुरुजींचा जन्मदिन आज, ज्याला करुणासागर म्हणावा असा ख्रिस्ताचा जन्मदिन उद्या, आणि ज्याची करुणा प्रचंड कार्यातून आपल्या डोळ्यापुढे उभे राहिलेली आहे त्या बाबा आमट्यांचा जन्मदिवस परवा. लोक चंपाषष्ठीच्या योगाच्या गोष्टी सांगतात पण त्याहूनही हा जो योग आहे याचा इतका पवित्र सुंदर योग मला वाटत नाही कुठेही भारताच्या इतिहासात दुसरा असेल. माणूस सर्वात सुंदर केव्हा दिसतो, ज्या वेळेला तो काहीतरी अशा प्रकारचं अंतःकरण कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने कार्य करत असतो त्यावेळेला तो सगळ्यात चांगला दिसतो. ज्या वेळेला एखाद्या जखमी माणसाला प्रेमाने त्याची जखम धुवून हुंकर घालत, ज्या वेळेला एखादी स्त्री, एखादी नर्स किंवा एखादा माणूस का कोणीही ज्या वेळेला ते नर्सिंग करत असतो त्यावेळी तो सगळ्यात चांगला दिसत असतो. आणि पहिल्यांदा अशा प्रेमाचा साक्षात्कार आपल्याला जो होतो तो आपल्या आईकडून होतो. आई याचा अर्थ नुसती जन्म देणारी स्त्री एवढा नव्हे. जन्म देणं हे काय प्राणीसृष्टीमध्ये सुद्धा होत असतं. मांजऱ्या सुद्धा पिलाला जन्म देतात आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातात. नुसतं जन्म देणं नव्हे तर ज्याला जन्म दिला का जिला जन्म दिला तिचं सुख कशात आहे, तिचं दुःख कशात आहे, तिला काय आवडेल, तिला काय आवडणार नाही हे जी पाहते ती आई. साने गुरुजी हे मातृधर्मी होते असं आपण का म्हणतो की आईने जे जे काही करावं अशी अशी आपली अपेक्षा असते ते साने गुरुजी करत असत, त्याला मातृधर्म म्हणायचा. नाहीतर माझा बाब्या तेवढा सगळ्यात शहाणा आणि दुसऱ्याचा वाईट असं म्हणणारी जी आहे ती बाई आहे, आई नाही. तिला आई जर असेल तर दुसऱ्याचाही तितकाच चांगला, कारण तोही तितकाच लहान आहे हे तिला सुचेल. आणि अशा असंख्य लहान मुलांच्या मध्ये वात्सल्य भावाने येऊन मिसळणारे साने गुरुजी मगाशी मला SM जोशी म्हणाले की अरे आजचा हा समारंभ बघायला साने गुरुजीच पाहिजे होते. आणि मीही असं म्हणेन की बाबांना आशीर्वाद द्यायला त्यांच्या स्वप्नातला जो काही कर्तृत्ववान पुरुष होता साने गुरुजींचा असे स्वतः बाबा आमटेच असल्यामुळे त्यांना आशीर्वाद द्यायला त्यांचाच अधिकार होता. मला प्रकाशभाई म्हणाले की तुम्ही आजच्या समारंभाचे कोणतरी प्रमुख पाहुणे वगैरे म्हणून घ्या. मी जो घाबरलो म्हटलं की माझ्याबद्दल काय काय गैरसमज निर्माण झाले, जिथे दादा धर्माधिकारी, जिथे बाबा आमटे, जिथे SM जोशी अशी माणसं, त्यात मी कोण म्हणून इथे येऊन बसेन. मी म्हटलं की फार तर अनाउन्सर म्हणून येईन, मला आवाज जरी थोडी सर्दी आली असली तरी बरं आहे, मी लोकांना गप्प वगैरे करू शकेल असं काही गैरसमज झालेले आहेत. पण मी तर कुठल्याही अधिकाराने उभा राहिलेलो नाही. मी एका उपकाराच्या भावनेने उभा राहिलेलो आहे की जीवनामध्ये आपण कृतार्थ झालो असे क्षण ज्या वेळेला वाटतात ते कशामुळे वाटले असं जर विचारलं तर बाबांच्या सहवासामध्ये जितके क्षण घालवलेले आहेत त्यावेळेला जी धन्यता मला प्राप्त झाली त्याची कृतज्ञता व्यक्त करायची आज एक संधी मिळाली म्हणून मी इथं तुम्हा मुलांना मी सांगून ठेवतो की तुम्ही जरूर आनंदवनात जा. आनंदवनाच्या बद्दल तुम्ही पुष्कळ ऐकलं असेल की कुष्ठरोग्यांना तिथे त्यांच्यावर इलाज होतात उपचार होतात. पण आनंदवन म्हणजे नुसतं कुष्ठरोगावरती उपचार करणारं हॉस्पिटल नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार होतात आणि आनंदवनासारख्या ठिकाणी उपचार होतात. आनंदवनाच्या सारख्या ठिकाणी तो जो कुष्ठरोगी आहे त्याच्या मनाला जी एक प्रकारची विषण्णता आलेली असते निराशा आलेली असते त्याच्यावरचं औषध दिलं जातं. ते फार महत्वाचं औषध आहे आणि ते औषध दिलं पाहिजे असं सामान्य सार्वजनिक कार्यकर्त्याला सुचलं नसतं. ते बाबांना का सुचलं तर बाबा हे महाकवी आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या बाबतीत जसं म्हटलं होतं की त्यांची शांती निकेतन इज इज टँजिबल पोएम असं म्हटलं. म्हणजे रवींद्रनाथची कविता स्पर्श करून कुठली पाहिजे असेल तर ती शांती निकेतन. तसं महाकवीचं बाबांसारखा महाकाव्य प्रत्यक्षात जर तुम्हाला बघायचं असेल तर ते आनंदवन आहे. ते आता गोकुळचा प्रकल्प आहे ते आहे, ते सोमनाथ आहे, ते हेमल कसं आहे, ह्या सगळ्या त्यांच्या प्रत्यक्षात साकारलेल्या कविता आहेत. एका कवीला ज्या वेळेला हे ही ओढ लागते मनामध्ये, एक कवी ज्या वेळेला जीवनातल्या वेदनेशी आपलं नातं जुळवून घेतो त्यावेळेला ते दुःख शब्दातूनच नुसतं प्रकटून थांबत नाही तर शब्दांना सुद्धा सांगता येणार नाही अशा प्रत्यक्ष कार्यातून ते उभं राहिलेलं असत. ही धरती ही मुलगी अशीच टाकून दिली होती कोणीतरी, तिला आईचं दूध मिळालं कोणी म्हातारी रस्त्याची तिने जे पकडले होते एवढंस मूल तर लहान मूल पाहिजे तिच्या तोंडात काहीतरी माहिती तिने ते कोणी चिंधी ह्या एका दोन दिवसाच्या पराच्या तोंडात घातलेली होती. हा निसर्ग सुद्धा जगण्याची किती जबरदस्त माणसाच्या मागे इच्छा ठेवतो पहा तशा अवस्थेत ही मुलगी जीव धरून होती. कदाचित अशा क्षणी जन्माला आली असेल की गोकुळासारखी एक सामाजिक चळवळ या देशामध्ये निर्माण व्हावी याच्यासाठी ती जन्माला आली असेल असंही आपण धरून चालू. अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं म्हणताना आमच्या डोळ्यापुढे नेहमी कोणीतरी एक योद्धा येतो कोणातरी मारायला गेला. पण आमच्या अभ्युत्थानाच्या कल्पनेमध्ये निमित्त होईल की ज्या दिवशी भारतामध्ये लोक अभिमानाने सांगतील की आमच्याकडे अनाथ कोणी नाही, आमच्याकडे अनाथालयात मुलं राहत नाही, आमच्याकडे ज्या मुलांना दुर्दैवाने आई बाप पोचली ती मुलं गोकुळात राहतात अशी गोकुळ नावाची सार्वजनिक चळवळ सुद्धा होऊ शकेल. एक प्रकारचे कार्य इतक्या प्रचंड प्रमाणात वाढेल त्याची सुरुवात करायची त्या लहान छायाने झाली असं समजा. एका महाकाव्याची सुरुवात नुसत्या एका वेदनेनी कळवळलेल्या जर दोन ओळींच्या श्लोकाने होते तर एका महान चळवळीची सुरुवात या दोन दिवसाच्या एका अर्भकाच्या इथे येण्यातून काढून होणार नाही. अशी ही चळवळ सुरू झाली. त्याला गोकुळ हे नाव दिलं. गोकुळ हे नाव तुम्ही काय दिलं कृष्णाची गोकुळ सगळ्यांना माहिती आहे ना जोरात त्या कृष्णाच्या याच्यामध्ये पहा कृष्णाच्या आईचं नाव विचारलं तर चटकन पण यशोदा म्हणून सांगतो. देवकीने जन्म दिला पण त्या यशोदेने वाढवली यशोदा म्हणतो म्हणजे ती जन्मदात्री नसून सुद्धा आई म्हणून तिथे आली. ते जे वातावरण होतं ते गोकुळाचं वातावरण आणि गोकुळाच्या वातावरणाचा जर स्थायी भाव कुठला असेल तर आनंद गोकुळामध्ये दुःख तर काही गोकुळामध्ये सदैव आनंद. सकाळच्या वेळी आरएमएल कॉलनीचे दुधवाल्याची बाटली आली नाही म्हणून चिंता नाही. गाई गुरं सगळं काही तिथे वैभव मुलांना शाळेचे अमुकच तास असं नाही मुलं मोकळ्या वातावरणामध्ये शिकत होती आणि कदाचित तिथे कसली प्राथमिक शाळा नसल्यामुळे शिक्षणही चाललं असं कारण कृष्ण भगवद्गीता लिहिण्यापर्यंत इतकं त्याला संस्कृत यायला लागलं म्हणजे त्या खेडेगावात चांगलं संस्कृत शिक्षण मिळालेलं असेल. हे बहुधा संस्कृत घेऊन एम ए न झालेल्या माणसाने दिल्यामुळे चांगलं झालेलं असेल. त्याला मोकळं सगळं दिसत होतं वातावरण दिसत होतं त्यात ती खेळत होती लोणी चोरत होती दही चोरत होती चोरण्यासारखं लोणी आणि दही होतच ही गोष्ट आहे त्यामुळे असं जे वातावरण आहे ते वातावरण म्हणजे गोकुळ, आणि म्हणून आनंदवनाचं जे गोकुळ असेल ते अनाथाश्रम हा शब्दच मला म्हणजे आवडत नाही. मला आश्रमासुद्धा सुद्धा फारसं आवडत नाही अलीकडे, कारण त्या आश्रम शब्दाला इतकं भयानक असं एक वातावरण आलं, एक भयानक गंभीर माणसं नगरी सदैव शोकसंदेशाचा त्या ठराव पास करायला बसलेत असा चेहरा करून ते आंबटलेल्याचे शिक्षक, ते आंबटलेल्याचे माणसं आणि मुलांना लळा लावण्याच्या आणि शिस्त लावण्याच्या गडबडीत असलेले अशा प्रकारचे ते लोक सगळे, त्यांच्यातून काही कार्य होणार नाही तुम्हाला. ज्यांना मुलांच्या वर नाचता येत नाही, मुलं हसल्यावर त्यांना आनंद होत नाही, मुलं असल्यानंतर दात कशाला करते असं माणसं त्यांना दात कशाला करता असं आपल्याला म्हणता येत नाही, त्यांचे खोटे असतात, त्यांचे कवळी असतात, कवळी कशाला काढता म्हटलं तर काढायचे सगळं. भगत जेवायला बसल्यानंतर आणि हात जुगवून गंभीर जेव्हा करून मदन इंगवाला येता वगैरे म्हणाला, माणसं दोन तोंडात बरेच सांगा. मुलांनी भगत जेवायला बसल्यानंतर आणि हात जुगवून गंभीर जेव्हा करून मदन इंगवाला येता वगैरे म्हणाला, माणसं दोन तोंडात बरेच सांगा. मुलं जेवढ्या जेवायला बसतात त्या मुलांना सांगा हाणा जाम जेवा, त्यांना हवी ती गाणी म्हणू द्यात. उघड असल्या भावनांची जी काही आपल्याकडे हे आहे पद्धत ती चांगली नाही, हे मला अजिबात आवडत नाही. म्हणून गोकुळच्या प्रकल्पाला मला आनंद जो झाला आणि बाबांच्या तिथे गेल्यानंतर होतो की आम्ही नुसतं एक झाड लावायचं असलं बाबांच्या तिथे तर आज या प्रसंगी आजचे प्रमुख पाहुणे झाड असं होतं नाही. अहो झाडाची पालखी गात गात येते, हजारो कंठांनी झाडाची पालखी गात गात येते, झाडाची मिरवणूक निघते पालखीतून आणि आनंदोत्सव होतो. प्रत्येक ज्या वेळेला जीवन तुम्ही आनंदोत्सव कराल त्यावेळी त्या जीवनाला अर्थ येईल. रवींद्रनाथ टागोरांनी उगीच म्हटलं नाही, ते ह्या जगात आल्या त्यांनी म्हटले आनंद यज्ञासी आले निमंत्रण, ह्या जगामध्ये मला आलोय तो आनंद यज्ञाला आलोय. आणि ह्या आनंदाला माणसं पालखी केव्हा होतात, ज्या वेळेला आपल्याचं मूल पण हरवून बसतात त्यावेळेला पालखी होतात. माणसाचं मूल संपलं की आनंद संपला, नाचणार नाही, गाणार नाही, काय करणार नाही, गंभीर चेहरे करून बसतील. तर अशा आनंदाचा हा सोहळा हा त्या गोकुळात व्हायचा आहे. मग तिथे येणाऱ्या मुलाला किती बरं वाटत आणि असं होऊ शकतं. मी तुम्हाला एक गम्मत सांगतो, रशियामध्ये मॅकरमको नावाच्या माणसाने अशाच गरीब चोऱ्या मारामाऱ्या करणारी वगैरे मुलं असतात की नाही, दंगा करणारी चोऱ्या करणारी, त्यांची कॉलनी तयार केली. हळूहळू हळूहळू तिथे कार्य केलं, ती मुलं मोठी झाली, मग काही मुली आल्या त्यांची कॉलनी होती आणि फार त्यांनी शेती केली, बागा केल्या, सगळं केलं. आता मुलं जशी मोठी झाली तशी गावातल्या एका मुलाचं त्या तिथे राहणाऱ्या मुलीवर प्रेम जमलं आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. आता ही तर तुमच्या भाषेत सांगणार नाही अनाथ मुलं ना, तुमचं घराणं का हो, तुमची जात काय, तुमचे वडील काय करतात, काय नाही विचारणार. पण त्यांची तेवढी मोठी तिथे सगळी कॉलनी. आता मुलीने लग्न ठरवलं म्हटल्यानंतर ते गावच्या पाटल्याच्या मुलीशी मुलांनी ठरवलेलं होतं, त्याला आला तर राग पण करणार काय, सांगणार होता बिचारा मुलांच्या फारसे विरुद्ध जाऊ नये असं त्याला कळत होत. शेवटी त्यांनी मुलाला त्या लोकांना सांगितलं, त्याचे जे मॅकरमको जे मुख्य होते, की अहो ते आमच्या मुलाने तुमच्या तिथल्या मुलीशी लग्न ठरवलंय तर बोलणी करायला पाठवा तुमच्या प्रतिनिधींना. बरं म्हणले. आणि हे समोर बसल्याने तुम्ही असे टिल्ले चौघे जण गेले तिथे, ही सगळी वडील मंडळी बघतात त्यांची बोलणी करायला माणसं केव्हा येणार. तुमच्या घरात जर तुमच्या वडील बहिणीचं लग्न वगैरे झालेलं असेल तर बोलणी करायला म्हणून जी माणसं तर ती पाहिली असतील ना तुम्ही, अगदी असे गंभीर चेहरे वगैरे करून मग किती तोळे सोने देणार वगैरे असं चालतं की नाही. त्यांना असं कोणी नाही, एवढे 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 एवढी बच्चे लोक. तर पाटील भाऊ म्हणले अरे काय रे म्हणले, ते बोलणी करायला येणारे होते ते कुठे आहेत. पोरं म्हणले आम्हीच ते. आम्हीच ते म्हटलं पाटील तीन ताड उडाले तिथून. तुम्ही लग्नाची बोलणी करणार. हो हो करणार म्हणले. काय तुम्हाला बोलणी करायची आहे. त्यातला एक मुलगा उभारायला म्हणला पाटील बुवा आमच्या कॉलनीतली जी मुलगी तुमच्याकडे लग्न म्हणून येणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला तुमची माहिती पाहिजे. पाटील बघत झाले माझी माहिती. हो म्हणले तुमची काय इस्टेट आहे सांगा ना. तर आमची बहीण आहे ही इथे द्यायची आहे. हे नावाचे पाटील असाल म्हणले खरं काय काय बोला. पाटील बघतच राहिलो. म्हणलं तुम्ही बोलता एवढ्या मिजाशी तुमच्याकडे काय आहे म्हणला. तर त्या मुलांनी काय उत्तर दिलं माहितीये का, एक साधं सांगू का म्हणला, आमच्या या बहिणीला 210 भाऊ आहेत म्हणला, आमच्या या बहिणीला 120 बहिणी आहेत म्हणला आणखी, आणि आमच्या या बहिणीची म्हणाला 200 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये कोबी किती होतो, वांगी किती होतात आणि काय किती होत याचा हिशोब तुम्हाला कळायला 10 मिनिटं लागतील म्हणले, ते सोडून द्या पाटील घेत. ही सत्यकथा आहे बरं का, मी बनवून सांगत नाही, खरी झालेली गोष्ट आहे, म्हणजे मॅकारोंकनीच्या पुस्तकात झालेली हकीकत दिली आहे. म्हटल्यानंतर मग ते लग्न झालं आणि काय विचारता आता, उद्या समजा तुम्ही उद्या गोकुळात मोठे झाल्यानंतर गोकुळातल्या एका मुलीचं मोठ्या मुलीचं लग्न तुम्ही करायचं ठरवलं सगळ्यांनी, अरे इथे कोणाची मजा आलं का, तुम्ही जो उत्सव कराल असा कोणी खासगीत करू शकेल? त्या पोराने जो लग्नाचा थाट केला आणि मुलगी ज्यावेळेला शास्त्री पाठवणी निघाली ना, त्यावेळेला 30 घोड्याच्या गाड्या, म्हणजे आपल्याकडे बैलगाड्या असतात, त्यांच्याकडे घोडा घोडे लावतात गाड्याला, 30 गाड्या भरून तिला लग्नाचा आहेर तिच्याबरोबर गेला. म्हटल्याबरोबर त्या गावातल्या लोकांनी हळूहळू सुरुवात केली, का हो आमचाही मुलगा आहे लग्नाचा बघतात. म्हणजे जी चोरांची लबाड लोकांची गुंड मुलांची कॉलनी असं ठरलं होतं की तिथेच फक्त सालस मुलं मिळतात असं कळायला लागलं. एवढं सामाजिक परिवर्तन झालं का की आनंदाने ते कार्य चाललेलं होतं. त्यांनी जर त्यांना एखाद्या थाळीमध्ये कसलं तरी जेवण द्यायचं आणि सरकारकडून जे 60 रुपये प्रत्येक मुलाच्या मागे मिळतात त्यातले 30 रुपये स्वतः खाऊन 30 रुपयाचं जेवण त्याला द्यायचं असलं जर केलं असतं तर हे वातावरण तयार झालं नसतं. हे तयार झालं मुलांच्याकडून नेमका. अशीच तुम्हाला गंमत सांगतो तुम्ही आनंद मनामध्ये, ज्यांना तुम्ही महारोगी समजता, ज्यांची बोटं गेलेली आहेत, बोट गेलेल्या लोकांनी ज्या बागा उभ्या केलेल्या आहेत, बोट गेलेल्या लोकांनी जी शेती उभी केली आहे ती पाहिल्यानंतर आपण बोट असलेल्या लोकांना लाज वाटेल मनापासून. आणि हे चैतन्य कोणी त्यांच्यामध्ये निर्माण केलं? बाबांनी आणि साधनाताईंनी निर्माण केलं. आणि कसं केलं? हसत केलं, गाणी म्हणत केलं. बाबांना तुम्ही कधीतरी तिथे आंधळी मुलं आहेत त्यांच्यावर खेळताना पाहिलं पाहिजे. ते सामान्यतः बाबांच्या बुद्धिमत्ता आणि स्वतःची सारखीच आहे असं समजून त्यांची शिकत असतात. अरे बाबा तुला एवढं येत नाही का साधं वगैरे असं विचारायचं आणि बाबाही त्यांच्याबरोबर खेळत असतात. तसे तिथे एकच जर कुठला प्रयत्न होत नस कधीही झाला नाही तर तो शिस्त लावणे नावाच्या गोष्टी. तिथे झाला प्रेम लावणं, लळा लावणं. ज्यावेळेला लग्न होतात ज्यांची महारोगातून मुक्तता झालेली असते अशा स्त्री पुरुषांची दरवर्षी ज्यावेळेला लग्न होतात त्यावेळेला उखाणे त्या बायका घेतात आणि त्या म्हणतात की बाबा आईंचं घर सोडून आता सासरी जायचं म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे असं त्या बोलत असतात. महारोगी स्त्रियांना तिथे माहेर भेटलेलं आहे, लहान मुलांना तिथे गोकुळ भेटलेलं आहे आणि आमची युवा शक्ती जी आहे तिला कर्तृत्वाला जागा भेटलेला आहे, क्षेत्र भेटलेलं आहे. इतकं झालं तरी बाबांचं समाधान झालं नाही म्हणून अतिशय वृद्ध मंडळी जी आहेत त्यांच्या कर्तृत्वाला काहीतरी वाव द्यावा आणि घरामध्ये त्यांनी जी कटकटी चालवलेल्या असतात स्वतःच्या आणि इतरांच्या याच्यातून त्यांची आणि घरातल्या लोकांची दोघांची मुक्तता व्हावी या दृष्टीने उत्तरायणाचा संकल्प आहे. वृद्ध सगळेच काही चांगले असतात असं मानायचं कारण नाही, भारी ताप देतात पुष्कळ वेळेला आणि त्यांना वाटतं सगळं जग आपल्याला ताप देतात, हे गंड असतात. आता त्यातून सुटका करायला तिथे उत्तरायण सुरू केलेलं आहे. हे वृद्धांच्या साठी म्हणजे पहा, तान्या मुलापासून वृद्धापर्यंत ज्यांना ज्यांना म्हणून आश्रयाची आवश्यकता आहे, प्रेमाची आवश्यकता आहे, आनंदाची आवश्यकता आहे, जीवनामध्ये काहीतरी करून दाखवणे अशा प्रकारची ईर्ष्या आहे त्या त्या सगळ्यांचं क्षेत्र हे आनंदवन असल्याशिवाय ते क्षेत्र निर्माणच कसं होईल. हे जंगल ऑफ जॉय ही कल्पनाच किती सुंदर आहे पाहू आणि हा आनंद त्यांनी त्याच्यामध्ये निर्माण केलाय. आणि म्हणून तुमची जी आजची देणगी आहे ही मला बाबांच्या संबंध कार्याला मिळालेल्या कुठल्याही देणगीपेक्षा सगळ्यात मोठ्या आजी वाटते. कारण आनंद हे बाल्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे, त्या आनंदाने तुम्ही दिलेले. खरोखर मग अशी कोणीतरी म्हणाला बाजूला पाहिला म्हणजे अशी चिंता वाटते की काय होणार आणि कसं होणार, पण काय होणार आणि कसं होणार हा म्हातारा विचार आहे. लहान मुलांना काय होणार आणि कसं होणार वाटत नाही, त्यांना जे काय कसं होणार काय करायचंय असं विचारल्याने त्यांना दिसलं की ते करतात. मुलं ऐकत नाही, दंगा करतात, अमक करतात, कुठे करतात. चांगलं कार्य सांगितलं 3 लाख रुपये अशा प्रकारे जमून द्यायचे जेवण न करता. एका वेळेचं जेवण सोडलं असं मला कळलं, पण गपचूप कुठे जाऊन जेवला असाल तुम्ही ते सोडून द्या, पण त्याचा काय खर्च येईल तो तुम्ही दिलात ना पुष्कळ. त्यानंतर 4 वेळा जेवला तरी चालेल, आपली आजी उपास आहे असं सांगून दिवसभर चरत असते तर तुम्ही केलं तर काय बिघडत. तर हे तुम्ही कार्य केलेलं आहे, अतिशय मजेने कार्य केलेलं आहे, हे फार महत्वाचं. सुंदर कार्य दिलं तर मुलं केल्याशिवाय कधीही राहत नाही, त्याचे उत्तम उदाहरण आहे. हे उदाहरण तुम्ही मोठ्या लोकांना घालून द्या म्हणून तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या ऐवजी मी नमस्कार करायला आलोय हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. हे फार सुंदर कार्य आहे, एक लक्षात ठेवा. आता हे एवढ्याने संपलं असं नाही. पैसे देणं हा एक भाग झाला, पण इतर अनेक गरजा असतात. मनुष्यबळ कमी पडतं. एकट्या साधनापैकी एकटा बाबा एवढं कार्य करू शकतात असं नाही. तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या जीवनात निर्णया वेळेला सुट्ट्या येतात, त्या सुट्ट्यांच्या वेळेला प्रत्यक्ष जाऊन लहान सहान का होईना काही कार्य तुम्हाला करता आलं तर ते फार महत्वाचं आहे, ते कार्य आवश्यक आहे. अशा प्रकारचं कार्य तुमच्या हातून तिथे व्हायला पाहिजे आणि कार्याला वाव पुष्कळ आहे. दुसरं मी सांगतो की ह्यातून एकच शिका, एकच पहा की आपण गोकुळ तिथे आनंदवनात दिलं एवढ्याने झालेलं नाहीये. याच्यात तुम्ही काय कबूल केलेलं आहे की ज्याला काही मिळत नाही त्याला मिळालं पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे. हे तुम्ही कबूल केलेलं आहे स्वतःशी, दुसऱ्या कोणाशी नाही, स्वतःशी कबूल केलेलं आहे. त्यामुळे यापुढे ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोणाला गरज आहे असं वाटत असेल तर त्याच्या गरजेला तुम्ही ज्या वेळेला धावून जाल त्यावेळी तुम्ही सगळ्यात सुंदर, त्यावेळी तुम्ही सगळ्यात शक्तिशाली सामर्थ्यवान असे दिसाल. स्वतःला कृतार्थता वाटेल, धन्यता वाटेल. अशा धन्यतेचा योग आज ह्या गोकुळच्या प्रकल्पामुळे. साने गुरुजी कथा मालेचे प्रकाश मोहाडीकर आणि त्यांचे सहकारी यांना तर तुम्ही 3 cheers द्यायला पाहिजे. त्या एकदा जोरात प्रकाश भाईंचा तुम्ही जय जयकार करण्यासाठी ही टाळ्या वाजवायात असं मला वाटतं. प्रचंड काम प्रकाश भाईंनी केलेलं आहे. साने गुरुजींचं नाव घेऊन साने गुरुजींची धडपडणारी जी मुलं कार्याला निघाली त्याच्यात प्रकाशबाईंचं स्थान फार मोठं आहे याच्यात शंकाच नाही आहे. त्यांना साने गुरुजींचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तुमच्या आता टाळ्या मिळालेल्या आहेत. तेव्हा 3 lakh संकल्प ते तुमच्याच कडून जवळजवळ 10 lakh नेतील याची मला अगदी खात्री वाटते. याच्यात मला कठीण वाटत नाही काय, पण त्याही पेक्षा तुम्ही जा पहा आणि ते कार्य करा म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल आणि असं आनंदमय जीवन तुम्हाला मिळत राहो अशी या प्रसंगी मी माझी इच्छा प्रदर्शित करतो. आणि आता यंदा तुम्ही हे पैसे देण्यामुळे तुम्ही जी मुलं आहात ह्या मुलांना मात्र पुढलं वर्ष खरोखरच हॅपी न्यू इयर असं वाटेल असं वाटत राहो. त्याच्या पुढलं हॅपी पाहिजे असेल तर ह्याच काळामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचं कार्य काहीतरी हातात घेतलं तर त्याच्या पुढलं ते हॅपी न्यू इयर राहील. हे सांगून तुम्हाला सर्वांचा असाच विकास हो, मनांचा विकास हो. प्रकाशबाई आणि त्यांचे सहकारी यांच्या गुरुजी तुम्हाला लावत आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना बाबा आमटे आणि साधना ते यांची अनेक वर्ष लावत अशी इच्छा व्यक्त करून मी माझं भाषण करतो.
मेरे अपने जीवन में एक बहुत भली परिस्थिति रही है और वो यह रही है कि मैं किसी बड़े आदमी के बहुत नजदीक कभी नहीं गया. मुझे डर था कि कहीं झुलस न जाऊं. उनका जितना प्रकाश ले सकता था उतना लिया, लेकिन अपनी आवश्यकता के अनुसार और अपनी औकात के मुताबिक. वही बात पूज्यनाथ जी के बारे में भी मैं आप लोगों से कह सकता हूं. बापू के प्रयोगों के बारे में इतने उल्लेख हुए, मैं बहुत नजदीक रहता था, लेकिन उनकी मृत्यु के बाद ही उनके विषय में मैं जान सका. उससे पहले मुझे कुछ नहीं मालूम था. और मैं ये समझता हूं कि मनुष्य को अगर अपने आप रहना है, स्वतः कुछ रहना है, तो इतनी मर्यादा का पालन करना आवश्यक है. हमारे देश में बहुत मनीषी हुए, संत पुरुष हुए, महापुरुष हुए, इन सबका अनुकरण तो हम कर नहीं सकते और इन सब के विचार अगर हम लेने लगे तो हमारे दिमाग में कोई खाली जगह नहीं बचेगी। मैं समझता हूं कि इतने सारे महापुरुषों से सबसे बड़ी चीज जो सीखनी है वो यह सीखनी है कि विचार लेने नहीं है, करने हैं। विचार करना है, विचार उधार लेना नहीं। और विचार करने में जितनी प्रेरणा मिले उतनी इन महापुरुषों से लेनी है। एक वाक्य है पुराना, नैको मुनिर्यस्य मतन्न भिन्नम्। ऐसा एक भी मुनि नहीं है जिसका मत भिन्न न हो। तो एक सूत्र मैंने अपने लिए बना लिया है, जितने महापुरुष हुए उन सब के चरणों में सिर है लेकिन दिमाग अपने कंधे पर रहेगा। उसको समर्पित नहीं करना है और यही मैंने नाथ जी से भी सीखा है, सबसे सीखा है। सब लोगों ने हमसे कहा, विनोबा ने कहा, उनसे पहले भी कई लोगों ने कहा कि अपनी बुद्धि से चलोगे तो गड्ढे में जाओगे। तो मैंने सोचा कि ये तो अपनी बुद्धि से ही चले, गड्ढे में तो कोई नहीं गए। कोई महापुरुष एक दूसरे की बुद्धि से चला हो यह तो मैंने अब तक नहीं देखा और सुना भी नहीं। तो इस सारे विषय में आत्मदीपो भव, अपनी शुद्ध बुद्धि ही प्रमाण होनी चाहिए, बाकी सारे आप्त हैं, विचारों में सहायता मिलती है। इसलिए ये पुस्तक हम पढ़ेंगे, सबकी पुस्तकें पढ़ते हैं। उसमें भी मैंने एक मर्यादा मानी है, वो यह मानी है कि लेखक कहता क्या है इसे समझूंगा, करता क्या है इसे नहीं देखूंगा। उसके जीवन से अगर उसका शब्द मर्यादित हो जाता है तो मैं कुछ नहीं सीख सकूंगा। वो अगर लिखता है कि शराब न पियो और स्वयं शराब पीता है तो मैं समझूंगा कि इसका कहना बेकार है। मेरे लिए ऐसा नहीं है। स्टेशन का रास्ता पूछता हूं, एक आदमी कहता है इस तरफ स्टेशन है, तो क्या मैं ये देखूंगा कि वो स्टेशन जा रहा है कि नहीं? उसको जाने ही नहीं है, दूसरी तरफ जाना है। रास्ता मुझे चाहिए स्टेशन का। आप कब जानते हैं वेद किसने लिखे? कभी हमने सोचा है इसको? इतनी अंग्रेजी, मराठी, गुजराती पुस्तकें पढ़ते हैं, क्या लेखक के जीवन को देखते हैं? तो यह तीसरी चीज मैं आपसे कहना चाहता हूं कि शब्द किसी के जीवन से मर्यादित नहीं होना चाहिए। विचार विचार है, शब्द शब्द है, महान से महान विभूति के जीवन से वो मर्यादित नहीं हो सकता, नहीं होना चाहिए। तो विवेक और साधना में कुछ मतलब रहेगा, नहीं तो कोई मतलब नहीं है। विवेक का मतलब ही यह है कि कर्म से शब्द मर्यादित नहीं होगा, यही असल में शब्द प्रामाण्य है, नहीं तो शब्द कोई प्रमाण है नहीं। कालिदास का जीवन हम नहीं देखते, विद्यापति का नहीं देखते, ये तो सिनेमा में अब आने लगे हैं, लेकिन उनकी कविताएं पढ़ते हैं, उनके शब्द पढ़ते हैं, उन शब्दों से प्रभावित होते हैं। हर महापुरुष के विषय में यही हमारी वृत्ति होनी चाहिए। ये डिसाइपलशिप है, यूनिवर्सल डिसाइपलशिप। डिसाइपल शब्द और डिसिप्लिन शब्द एक ही धातु से निकले हैं, उसका अर्थ है टू लर्न, सीखना। सीखना ही मुख्य चीज है। तो इन सारे महापुरुषों से हम सीखेंगे। एक बात और सुविधा देनी है मुझे कि ये जो मरे हुए पुरुषों की जयंती मनाने का सिलसिला है, ये गांधी के वक्त से शुरू हो गया, लेकिन बड़ा गलत तरीका है। हमने जयंतियां उनकी मनाई जिनको हम अवतार कहते हैं, उनका आना ही शुभ था, लेकिन जो महापुरुष है उनका आना हम नहीं जानते शुभ था क्या अशुभ था, लेकिन उनका जीना शुभ था देश के लिए। इसलिए जब वो जाते हैं तो जीवन संपन्न होता है, वो पुण्य तिथि हम मनाते हैं। लेकिन ये अब सिलसिला चल पड़ा है और मुझे तो डर है कि मेरे बेटे कहीं मेरा भी श्राद्ध ऐसे करने लगे कि जयंती मनाने के बदले वो मेरी जयंती मनाएंगे, मयंती नहीं मनाएंगे। ये आप लोगों के विचारों के लिए मैं रख रहा हूँ, इसको सोचने की आवश्यकता है। ये गांधी के जमाने से गलत तरीका शुरू हो गया, कहीं न कहीं इसको रोकना चाहिए, रोकने की आवश्यकता है। अब नाथ जी के विषय में हर एक की अपनी एक विशेषता होती है, उतनी ही मैं आप लोगों के सम्मुख रखना चाहता हूँ। उनका विश्वास दंड और शासन में था, जो गांधी में और उनमें भिन्नता थी वो इस बात में थी। बदला नहीं, वेंजेंस में नहीं, रिएक्शन में नहीं, प्रतिक्रिया में नहीं, न्याय और न्याय का अधिष्ठान दंड। कई बार मैं बात करने गया तो उन्होंने मुझसे हमेशा कहा कि इन लोगों को दुरुस्त करना चाहिए, और दुरुस्त से मतलब जरूरत हो तो इनको पीटना भी चाहिए, सजा तो देनी ही चाहिए लेकिन पीटना भी चाहिए। ये कई बार उन्होंने कहा, लेकिन ये जो रॉड है या डंडा है ये शिक्षक की छड़ी थी। बोधयति प्रमत्ता, समाज में जो उद्दंड तत्व होते हैं, जो प्रमत्त होते हैं, उनका उद्बोधन करने के लिए दंड की आवश्यकता है। मर्यादित रूप में मानते थे लेकिन दंड की आवश्यकता मानते थे। दंड किसके हाथ में हो, बड़ा भारी एक समाजशास्त्रीय सवाल है, यहां आज उसका विवेचन नहीं करूंगा। राम राज्य में कहते हैं कि यतियों के हाथ में था। यतियों से मतलब यह है कि जिनको जो नागरिक नहीं है, नागरिकता से ऊपर जो उठ गए। सन्यासी हमारे यहाँ थे, उनके विषय में कहा जाता था कि ये शिव की डेथ हो गई, इनकी नागरिक के नाते मृत्यु हो गई, इसलिए नाम भी बदल दिया जाता था, और उसके बाद संसार से उनका कोई संबंध नहीं रहता था। ऐसे यतियों के हाथ में दंड रहे, दंड से मतलब अनुशासन, विनोबा ने कुछ ध्वनि किया है कि आचार्यों के हाथ में अनुशासन रहे, लेकिन हमारे आचार्य तो भीष्म द्रोण से भी गए बीते हैं, इसलिए मुश्किल है। परंतु एक संकेत उसमें है, प्लेटो के इसमें भी संकेत था, नाथ जी उस तरह के एक व्यक्ति थे जिन्हें हम अधिसत्ता के रूप में मान सकते हैं, जिनके हाथ में स्थूल दंड नहीं है लेकिन समाज का अनुशासन करने का अधिकार योग्यता जिनकी थी, ऐसे व्यक्तियों में से मैं नाथ जी को मानता हूं। उनके चित्त में जिसे हम राग द्वेष कहते हैं वो नहीं था, लेकिन वो कहते थे कि यह अन्याय अपराध और दुष्टता के विरोध में अगर हमारे दिल में अमर्ष न हो, पैशन न हो, क्रोध न हो, तो हम उसका शमन और दमन दोनों नहीं कर सकते। तो ये एक विशेषता उनमें थी। और एक चीज थोड़े से मैं कह दूं, वो एक पुरुष थे जिनके जीवन में परमार्थ और व्यवहार में अंतर नहीं था। हमारे देश की एक परंपरा रही है कि पारमार्थिक सत्ता अलग और व्यावहारिक सत्ता अलग, ये दो कैपेसिटीज हो गए आदमी की, ये दो भूमिकाएं हो गई, और इन दो भूमिकाओं में यह हुआ कि जो व्यवहार में सत्य होगा वो परमार्थ में सत्य नहीं होगा, जो परमार्थ में सत्य होगा वो व्यवहार में सत्य नहीं होगा। हमारा बैठा यहाँ मित्र यदुना थकते, इसके पूना में एक दफा एक वहां के नेता दोनों संस्थाओं के अध्यक्ष थे, कांग्रेस के भी और म्यूनिसिपैलिटी के। अब गवर्नर आए उन दिनों में, मैं छोटा था, तो म्यूनिसिपैलिटी ने प्रस्ताव किया कि उसको मान पत्र देना चाहिए और स्वागत करना चाहिए, और कांग्रेस ने प्रस्ताव किया कि काले झंडे दिखाने चाहिए और गो बैक करना चाहिए। तो सवेरे कांग्रेस कमेटी के साथ जुलूस में गए और गो बैक करके काले झंडे दिखा दिए और शाम को मान पत्र पढ़ दिया। कहा ये क्यों किया? तो म्यूनिसिपैलिटी के अध्यक्ष की हैसियत से मान पत्र पढ़ा, कांग्रेस के अध्यक्ष की हैसियत से काले झंडे दिखाई दिए। ये मूल कारण है इस देश के ह्रास का, पतन का, सर्वतोमुखी पतन का। हमारे दो व्यक्तित्व हैं, एक पारमार्थिक क्षेत्र में है, एक व्यावहारिक क्षेत्र में है, और ये दो व्यक्ति एक दूसरे से कभी मिल नहीं पाए। प्रामाणिक पापी भी दाम्भिक पुण्यात्मा से बहुत ऊंचा होता है, क्योंकि उसके जीवन में एक आकांक्षा है। मित्रों, पाप बहुत प्रामाणिक होता है, क्योंकि पाप कि डींग पापी कभी नहीं मारता, उसको छुपाता ही रहता है। वो जानता है मैं गलत कर रहा हूं, लेकिन पुण्य कई बार मनुष्य को गिरा देता है, क्योंकि पुण्य अपनी शेखी बघारता है, डींग हांकता रहता है। इसलिए एक चीज और संतों में होती है, पापी के लिए सहानुभूति, आत्मीयता। वो आत्मीयता महापुरुषों में होती है इनमें भी थी। नथवानी जी ने और एक सज्जन ने उल्लेख किया, केवल उल्लेख ही करता हूं और एक वाक्य में उसको समाप्त कर दूंगा। मैंने सुना बापू के प्रयोगों के विषय में और मैं इस नतीजे पर पहुंचा हूं कि उनके जीवन का सबसे वीरतापूर्ण प्रयोग वो था, क्योंकि मेरी ये निष्ठा है और ये अवलोकन है कि स्त्री के सान्निध्य के बिना ब्राह्मचर्य हो ही नहीं सकता। पुरुष जहां नहीं है वहां स्त्री के ब्राह्मचर्य का अर्थ नहीं है, और जहां स्त्री नहीं है वहां पुरुष के ब्राह्मचर्य का अर्थ नहीं है। हमारे पुरानी परंपरा में दो विभूतियां इस विषय में प्रतीकात्मक हैं, एक शिव और दूसरा कृष्ण। एक ने तो अपने जीवन के साथ ओतप्रोत ही कर लिया, अर्धन आरीश्वर अर्धन नरेश्वर, और दूसरा 16,108 गोपियों के साथ क्रीड़ा करता हुआ भी ब्रह्मचारियों की परीक्षा में पहला आया। मित्रों, एक दिशा ब्रह्मचर्य के विषय में सोचने की मैं सूचित कर रहा हूं, जिसकी आज महान आवश्यकता है। एक तरफ परमिसिव सोसाइटी है, फ्री लव नहीं, फ्री सेक्स, और दूसरी तरफ बंद सोसाइटी है, जिसमें पार्क में घूमती हुई स्त्री भी पर्दे में ही है, पर्दे से बाहर नहीं है। लक्ष्मण ने कहा था कि मैं जानकी के अलंकार नहीं पहचानता, क्योंकि मैंने तो सिर्फ उनके चरण ही देखे हैं, दूसरा कोई अवयव देखा ही नहीं। मेरे चित्त में विचार उठा, क्या सुमित्रा का भी मुंह नहीं देखा होगा? जानकी का नहीं देखा, एक मर्यादा।